प्रकरण 4, शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लीची स्थिती। या प्रकरणाचे आरंभी रात्रंदिवस शेत खपणाऱ्या कष्टाळू अज्ञानी शेतकऱ्यांच्या कंगाल व दीनवाण्या स्थितीविषयी वाटाघाट तूर्त न करिता ज्यांच्या आईच्या आज्याची मावशी अथवा बापाच्या पंज्याची मुलगी शिंद्याचे अथवा गायकवाडाचे घराण्यातील खाशा अथवा खर्ची मुलास दिली होती, एवढ्या कारणावरून माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकऱ्यांत मराठ्यांचा डौल घालून शेखी मिरविणाऱ्या कर्जबाजारी अज्ञानी कुणब्यांच्या हल्लीच्या वास्तविक स्थितीचा मासला तुम्हास या प्रसंगी कळवितो। एक कुळवाडी एके दिवशी नदीच्या किनाऱ्याजवळच्या हवाशीर दाट आमराईतील कलेक्टर साहेबांच्या कचेरीच्या तंबूकडून मोठ्या रागाच्या द्वेषात हातपाय आपटून दातोट खात आपल्या गावाकडे चालला आहे। ज्याचे वय सुमारे 40 भरावर असून हिमतीत थोडासा खचल्यासारखा दिसत होता। डोईवर पिळदार पेच्याचे पांढरे पागोटे असून त्यावर फाटक्या पंचाने टापशी बांधलेली होती। अंगात खादीची दुहेरी बंडी व गुडघे चोळणा असून पायात सातारी नकटा जुना जोडा होता। खांद्यावर जोड, त्यावर खारवी बटवा टाकला असून एकंदर सर्व कपड्यांवर शिमग्यातील रंगाचे पिवळे तांबूस शिंतोडे पडलेले होते। पायांच्या टाचा जाड व मजबूत होत्या खऱ्या, परंतु काही काही ठिकाणी उकलून भेगा पडल्यामुळे थोडासा कुलपत चालला होता। हाताच्या कांबी रुंद असून छाता पसरट होता। चोटीशिवाय भऊक दाढी मिशा ठेवल्यामुळे वरील दोन दोन फाळ्या दातांचा आयब झाकून गेला होता। डोळे व कपाळ विशाल असून आतील बुबुळ गारुळे भोऱ्या रंगाचे होते। शरीराचा रंग गोरा असून एकंदर सर्व चेहरा मोहरा ठीक बेताचा होता, परंतु थोडासा वाटोळा होता। सुमारे 12:02 वाजल्यावर घरी पोहोचल्यावर जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करण्याचे इराद्याने माझघराचे खोलीत जाऊन तेथे वळणीवर बुरणूस टाकून त्याने जमिनीवर अंथरला आणि त्यावर उशाखाली घोंगडीची वळकटी घेऊन तोंडावर अंगवस्त्र टाकून निजला। परंतु सकाळी उठून कलेक्टर साहेबांची गाठ घेतली व ते आपल्या चहा पाण्याच्या व खाण्यापिण्याच्या नादात गुंग असल्यामुळे त्यांच्याने माझी खरी हकीकत ऐकून घेऊन त्याचपासून मला हप्ता पुढे देण्याविषयी मुदत मिळाली नाही या काळजीने त्यास झोप येईना। तेव्हा त्याने उताणे पडून आपले दोन्ही हात उरावर ठेवून आपण आपल्याच मनाशी बावचळल्यासारखे बोलू लागला। इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाश करणाऱ्या भट कामगारांची मूठ गार केली नाही, यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेत सारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी पाऊस अळमटळम पडल्यामुळे एकंदर सर्व माझ्या शेत व बागायती पिकास धक्का बसला। इतक्यात बाप वारला व त्याच्या दिवस मासाला बराच खर्च झाला। यामुळे पहिले वर्षी शेतसारा वारण्यापुरते कर्ज ब्राह्मण सावकारापासून काढून त्यास मळा गहाण देऊन रजिस्टर करून दिला। पुढे त्याने मन मानेल तसे मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्च्यांचे बच्चे करून माझा 12वेचा मळा आपल्या घशात सोडला। रेव्हेन्यू साहेबांचा दफ्तरदार, चुलता कलेक्टर साहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुंस आणि बायकोचा बा या तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेऱ्यांत त्यांचे जातवाले ब्राह्मण कामगार अशा सावकाराबरोबर वाद घातला असता तर त्याच्या सर्व ब्राह्मण आप्त कामगारांनी हस्ते परहस्ते भलत्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून माझा सर्व उन्हाळा केला असता। त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षी घरातील बायका मुलांच्या अंगावरील किडूक मिडूक शेतसाऱ्याचे भरीस घालून नंतर पुढे दरवर्षी शेतसारा अदा करण्याकरता गावातील गुजर मारवाडी सावकारांपासून कर्जाऊ रकमा काढल्या आहेत। त्यातून कित्येकांनी हल्ली मजवर फिर्यादी ठोकल्या आहेत व ते कज्जे कित्येक वर्षांपासून कोडतात लोळत पडले आहेत। त्याबद्दल म्या कधी कधी कामगार व वकिलांचे पत्री आवळण्याकरिता मोठमोठाल्या रकमा देऊन कारकून, चपरासी, लेखक, साक्षीदार यास भत्ते भरून चिरमिऱ्या देता देता माझ्या नाकास नळ आले आहेत। त्यातून लाच न खाणारे सरकारी कामगार कोठे कोठे सापडतात, परंतु लाच खाणाऱ्या कामगारांपेक्षा न लाच खाणारे कामगार फारच निकामी असतात, कारण ते बेपर्वा असल्यामुळे त्यांजवळ गरीब शेतकऱ्यांची दादच लागत नाही व त्यांच्या पुढे पुढे करून जीवलग गड्याचा भाव दाखविणारे हुशार मतलबी वकील त्यांच्या नावाने आम्हा दुबळ्या शेतकऱ्यांजवळून कुत्र्यासारखे लाचांचे मागे लाचांचे लचके तोडून खातात आणि तसे न करावे तर सावकार सांगतील त्याप्रमाणे आपल्या बोडक्यांवर त्यांचे हुकूमनामे करून घ्यावेत. यावरून कोणी सावकार आत मला आपल्या दारापाशी उभे करीत नाही. तेव्हा गतवर्षी लग्न झालेल्या माझ्या थोरल्या मुलीच्या अंगावरील सर्व दागिने व पितांबर मारवाड्याचे घरी गहाण टाकून पट्टीचे हप्ते वारले, त्यामुळे तिचा सासरा त्या बिचारीस आपल्या घरी नेऊन नांदवत नाही. अरे, मी या अभागी दुष्टाने माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरिता माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे केले. आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? बागायतात नवीन मोठा विकत घेण्याकरिता जवळ पैसा नाही. जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे उसाचे बाळगे मोडून हुंडीचीही तीच अवस्था झाली आहे. काही खुरपणी वाचून वाया गेला. भूस सरून बरेच दिवस झाले आणि सरभड गवत कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नात घातलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत. शेती खपणारी मुले वस्त्रा वाचून इतकी उघडी बंब झाली आहेत की त्यांना चार चौघात येण्यास शरम वाटते. घरातील धान्य सरत आल्यामुळे राताळ्याच्या वरूवर निर्वाह चालू आहे. घरात माझ्या जन्म देणाऱ्या आईच्या मरतेवेळी तिला चांगले चुंगले गोडधोड करून घालण्यापुरता मजजवळ पैस नाही. याला उपाय तरी मी काय करावा? बैल विकून जर शेतसारा द्यावा तर पुढे शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी? व्यापारधंदा करावा तर मला लिहिता वाचता मुळीच येत नाही. आपला देश त्याग करून जर परदेशात जावे तर मला पोट भरण्यापुरता काही हुन्नर ठाऊक नाही. कण्हेरीच्या मुळ्या मी वाटून प्याल्यास करती धरती मुले आपली कशी तरी पोटे भरतील. परंतु माझ्या जन्म देणाऱ्या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहान सहान चिटकुल्या लेकरास अशा वेळी कोण सांभाळील? त्यांनी कोणाच्या दारात उभे राहावे? त्यांनी कोणापाशी आपले तोंड पसरावे? म्हणून अखेरीस मोठा उसासा टाकून रडता रडता झोपी गेलो. नंतर मी डोळेपुशीत घराबाहेर येऊन पाहतो तो त्याचे घर एक मजला कौलारू आहे. घराचे पुढचे बाजूस घरालगत आढे मेढी टाकून बैल बांधण्याकरिता छपराचा गोठा केला आहे. त्यात दोन तीन उठवणीस आलेले बैल रवंथ करीत बसले आहेत व एका बाजूला खंडी सव्वा खंडीच्या दोन तीन रिकाम्या कणगी कोपऱ्यात पडल्या आहेत. बाहेर अंगणात उजवे बाजूस एक आठ बैली जुना गडा उभा केला आहे. त्यावर मोडकळीस आलेला तुराट्यांचा कुरकुल पडला आहे. डावे बाजूस एक मोठा चौरस ओटा करून त्यावर एक तुळशी वृंदावन बांधले आहे व त्यालगत खापरी रांजणाच्या पाणईचा ओटा बांधला आहे. त्यावर पाण्याने भरलेले दोन तीन मातीचे डेरे व घागरी ठेवले आहेत. पाणई शेजारी तीन बाजूला छाट दिवाली बांधून त्यांचे आत ओबडधोबड फरशा टाकून एक लहानशी न्हाणी केली आहे. तिच्या मोरी वाटे वाहून गेलेल्या पाण्याचे बाहेरचे बाजूस लहानसे डबके साचले आहे. त्यामध्ये किड्यांची बुजबुज झाली आहे. त्यांचे पलीकडे पांढऱ्या चाफ्याखाली उघडी नागडी सर्व अंगावर पाण्याचे ओघळाचे डाग पडलेले असून खरजुली डोक्यात खवडे नाकाखाली शेमडाच्या नाळी पडून घामट अशा मुलांचा जमाव जमला आहे. त्यातून किती एक मुले आपल्या तळहातावर चिखलाचे डोले घेऊन दुसऱ्या हातांनी ऊर बडवून हायदोस हायदोस शब्दांचा घोष करून नाचत आहेत. कोणी दारूपिठ्याचे दुकान घालून कलालीन होऊन पायात बाभळीच्या शेंगांचे तोडे घालून दुकानदारीण होऊन बसली आहे. तिला कित्येक मुले चिंचोक्याचे पैसे देऊन पाळीपाळीने लटकी पाण्याची दारू प्याल्यावर तिच्या अंमलामध्ये एकमेकांच्या अंगावर होलपडून पडण्याचे हुबेहूब सोंग आणीत आहेत. त्याचप्रमाणे घराचे पिछाडीस घरालगत आढे मेढी टाकून छपरी गोठा केला आहे. त्यात सकाळी व्यालेली म्हैस दोन तीन वासरे एक नागपडी घोडी बांधली आहे. भिंतीवर जिकडे तिकडे कोण्या कोपऱ्यांनी घागरी तांबडी गोचिडे चिकटली आहेत. छपराच्या वळचणीला वेणीफणी करिताना निघालेले केसांचे बुचके जागोजाग कोंबले आहे. त्यालगत बाहेर परसात एके बाजूस कोंबड्यांचे खुराडे केले आहे. त्या शेजारी एक दोन कैकाडी झाप पडलेले आहेत व दुसरे बाजूस हातपाय धुण्याकरिता व खरकटी मडकी भांडी घासण्याकरिता गळगळ दगड बसून एक उघडी नाणी केली आहे. तिच्या खुल्या दर्जांनी जागोजाग खरकटे जमा झाल्यामुळे त्यावर माशा घो घो करीत आहेत. पलीकडे एका बाजूला शेणखई केली आहे, त्यात पोरासोरांनी विष्ठा केल्यामुळे चहूकडे हिरव्या माशा भणभण करीत आहेत. शेजारी पलीकडे एका कोपऱ्यात सरभड गवत व कडब्यांच्या गंजी संपून त्यांच्या जागी त्या त्या वैरणींच्या पाचोळ्यांचे लहान मोठे ढीक पडले आहेत. दुसऱ्या कोपऱ्यात गोवऱ्यांचा कलवड रचिला आहे. त्याचे शेजारी बाभळीच्या झाडाखाली मोडक्या अवताचा ढीक पडलेला आहे. त्याच्याखाली विलायती धोत्रे उगवले आहेत. त्यामध्ये नुकतीच व्यालेली झिपरी कुत्री आल्या गेल्यावर गुरगुर करीत पडली आहे. शेजारी गवाणोंतील चघळ चिपाटांचा ढीक पडलेला आहे. बाकी उरलेल्या एकंदर सर्व परसात एक तरुण बाई घराकडे पाठ करून गोवऱ्या लावित आहे. तिचे दोन्ही पाय शेण तुडवून तुडवून गुडघ्या पावे तो भरले होते. पुढे एकंदर सर्व माजघरात उंच खोल जमीन असून येथे पहावे तर दळण पाखडल्याचा वैचा पडला आहे, तेथे पहावे तर निसलेल्या भाज्याच्या काड्या पडल्या आहेत, येथे खाल्लेल्या गोंधणीच्या बिया पडल्या आहेत, तेथे कुचक्या कांद्यांचा ढीक पडला आहे. त्यातून एक तऱ्हेची उबट घाण चालली आहे. मध्ये खुल्या जमिनीवर एक जख्ख झालेली म्हातारी खालीवर पासोडी घालून कणत पडली होती. तिच्या उश्याशी थोड्याशा साळीच्या लाह्या व पितळीखाली वाटीत वरणाच्या निवळीत जोंधळ्याची भाकर, बारीक कुसकरून केलेला काला व पाणी भरून ठेवलेला तांब्या होता. शेजारी पाळण्यात तान्हे मूल टाहो फोडून रडत पडले आहे. याशिवाय कोठे मुलाच्या मुताचा काळा ओघळ गेला आहे, कुठे पोराचा गू काढल्यामुळे लहानसा राखेचा पांढरा टवका पडला आहे. घरातील कित्येक कोणे कोपरे चुना तंबाखू खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारून तांबडे लाल केले आहे. एका कोपऱ्यात तिघी चौघींचे भले मोठे जाते रोविले आहे. दुसऱ्या कोपऱ्यात उखळा शेजारी मुसळ उभे केले आहे आणि दाराजवळील कोपऱ्यात केरसुणीखाली झाडून लावलेल्या कचऱ्याचा ढीक साचला आहे, ज्यावर पोरांची गांड पुसलेली चिंधी लोळत पडली आहे. इकडे चुलीच्या भाणुशीवर खरकटा तवा उभा केला आहे. आवलावर दुधाचे खरकटे मडके घोंगत पडले आहे. खाली चुलीच्या आळ्यात एके बाजूला राखेचा ढीक जमला आहे. त्यामध्ये मनी मांजरीने विष्ठा करवून तिचा मागमुद्दा नाहीसा केला आहे. चहूकडे भिंतीवर ढेकूण पिसा मारल्याचे तांबूस रंगाचे पुसट डाग पडले आहेत. त्यातून कोठे पोरांचा शेंबूळ, कोठे तपकिरीच्या शेंबडाचे बोट पुसले आहे. एका देवळीत आतले बाजूस खात्या तेलाचे गाडगे, खोबरेल तेलाचे मातीचे बुटकुले, दातवणाची कळी, शिंगटाची फणी, तखलादी आरशी, काजळाची डबी आणि कुंकाचा करंडा एके शेजेनी मांडून ठेवले आहेत. व बाहेरच्या बाजूस देवळीच्या किनाऱ्यावर रात्री दिवा लावण्याकरिता एकावर एक तीन चार दगडांचे दिवे रचून उतरंड केली आहे. त्यातून पाझरलेला तेलाचा ओघळ खाली जमिनी पावे तो पसरला आहे. या सर्वांचे वर्षातून एकदा आषाढवध्य अमावास्येस कीट निघावयाचे. दुसरे देवळीत पिठाचे टोपल्या शेजारी खाली डाळीचा कणुरा व शिळ्या भाकरीचे तुकडे आहेत. तिसऱ्या देवळीत भाकरीच्या टोपल्या शेजारी थोड्या हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, दुधाची शिम व आंब्याच्या करंड्या पडल्या आहेत, ज्यावर माशा व चिलटे बसून एकीकडून खातात व दुसरीकडून त्यांवर विष्ठाही करत आहेत. आणि चौथ्या देवळीत सांधलेल्या जुन्या वाहनांचा व जोड्यांचा गंज पडला आहे. शेजारी चकमकीचा सोपटा व गारेचे तुकडे पडले आहेत. एका खुंटीवर अंथरावयाच्या जुन्या जीर्ण झालेल्या घोंगड्या व चवाळी ठेवली आहेत. दुसरीवर पांघरावयाच्या गोधड्या व पासोड्या ठेवल्या आहेत व तिसरीवर फाटके मान चोळणे व बंड्या ठेवल्या आहेत. नंतर माझघराचे खोलीत जाऊन पाहतो तो जागोजाग मधल्या भिंतीला लहान मोठ्या भंडाऱ्या आहेत. त्यातून एका भंडारीस मात्र साधे गावठी कुलूप घातले होते. येथेही जागोजाग खुंट्यांवर पांघरुणांची बोचकी व सुनाबाळांचे झुळणे टांगले आहेत. एका खुंटीला घोडीचा लगाम, खोगीर, वळी व रिकामी तेलाची बुदली टांगली आहे. दुसरीला तेलाचा नळा टांगला आहे. शेवटी एका बाजूला भिंतीशी लागून डेऱ्यावर डेरे व मडकी रचून पाच उतरंडी एके शेजेनी मांडले आहेत. शेजारी तुळईला दोन मुळांची शिंकी टांगली आहे. त्यावर विरजणाचे व तुपाचे गाडगे झाकून ठेविले आहे. अलीकडे भला मोठा एक कच्च्या विटांचा देव्हारा केला आहे. त्याच्या खालच्या कोनाड्यात लोखंडी कुऱ्हाडी, विळे आणि विळी पडली आहे. वरती लहानसे खारवी वस्त्र अंथरून त्यावर रुपयाचे कुळस्वामीचे टाक एके शेजेनी मांडले आहेत. त्यांच्या एके बाजूस दिवटी बुधली उभी केली आहे व दुसरे बाजूस दोन दोन शादावलांची झोळी फावडी उभी केली आहे. वरती मंडपीला उदाची पिशवी टांगली आहे. खाली बुरणुसावर शेतकऱ्यास गाठ झोप लागून तो घोरत पडला आहे. एका कोपऱ्यात जुनी बंदुकीची नळी व फाटक्या जेनासहित गादीची वळकुटी उभी केली आहे. दुसऱ्या कोपऱ्यात नांगराचा फाळ, कुळवाच्या फाशी, कोळप्याच्या गोल्ह्या, तुरीची गोधी व उलटी करून उभी केलेली ताक घुसळण्याची रवी आणि तिसऱ्या कोपऱ्यात लवंगी काठी व पहार उभी केली आहे. सुमारे दोन तीन खणांत तुळ्यावर वकाण व शेराचे सरळ नीट वासे बसवून त्यावर आडव्या तिडव्या चिंचेच्या फोकाट्यांच्या पटईवर चिखल मातीचा पेंड घालून मजबूत माळा केला आहे, ज्यावर राळा, राजगिरा, हुलगा, वाटाणा, पावटा, तीळ, चवळी वगैरे अनेक भाजीपाल्यांचे बी जागोजाग डेऱ्यांतून व गाडग्यांतून भरून ठेविले आहे. वरती कांभीर्याला बियाकरता मक्याच्या कणसांची माळ लटकत असून पाखाडीला एके ठिकाणी चार पाच वाळलेले दोडके टांगले आहेत. दुसऱ्या ठिकाणी दुधी भोपळा टांगला असून तिसऱ्या ठिकाणी शिंक्यावर काशीफळ भोपळा ठेवला आहे. चौथ्या ठिकाणी नळ्यासुद्धा चाडे व पाभारीची वसू टांगली असून कित्येक ठिकाणी चिंध्या चांध्यांची बोचकी कोंबली आहे. मध्ये एका कांभीर्याला बाशिंगे बांधली आहेत. वरती पाहावे तर कौलांचा शिकार करण्यास तीन चार वर्षे फुरसत झाली नाही व त्याचे खालचे तुराठ्याचे ओमण जागोजाग कुजल्यामुळे गतवर्षी चिपाडाने सांधले होते म्हणून त्यातून कोठे कोठे उंदरांनी बिळे पाडली आहेत. एकंदर सर्व घरात स्वच्छ हवा घेण्याकरिता खिडकी अथवा सवाना मुळीच कुठे ठेविला नाही. तुळ्या, कांभीरे, ओमणासहित वाशांवर धुराचा डांबरी काळा रंग चढला आहे. बाकी एकंदर सर्व रिकाम्या जागेत कांतिणींनी मोठ्या चातुर्याने अति सुकुमार तंतूंनी गुंफलेले मच्छरदाणी वजा आपली जाळी पसरली आहे, ज्यावर हजारो कांतिणींची पिल्ले आपली खेळ कसरत करीत आहेत. ओमण, वासे, तुळ्यांवर जिकडे तिकडे मेलेल्या घुल्यांची व कांतिणींची विषारी टरफले चिकटली आहेत. त्यातून तुळ्या वगैरे लाकडाच्या ठेवणीवर कित्येक ठिकाणी उंदीर व झुरळाच्या विषारी लेंड्यांनी मिश्र झालेल्या धुळीचे लहान लहान ढीग जमले आहेत. फुरसत नसल्यामुळे जेथे चार पाच वर्षातून एकदासुद्धा केरसुणी अथवा खराटा फिरविला नाही. इतक्यात उन्हाळा असल्यामुळे फार तलखी होऊन वळवाचा फटकार येण्याचे पूर्वी वादळाचे गर्दीमध्ये वाऱ्याचे सपाट्याने कौलांच्या सपाटीतून सर्व घरभर धुळीची गर्दी झाली. तेव्हा तोंडे वासून घोरत पडलेल्या कुंड्याच्या नाकातोंडात विषारी धूळ गेल्याबरोबर त्यास ठसका लागून तो एकाएकी दचकून जागा झाला. पुढे त्या विषारी खोकल्याच्या ठसक्याने त्याला इतके बेजार केले की अखेरीस थोडासा बेशुद्ध होऊन तो मोठ्या मोठ्याने विव्हळून कणू लागला. त्यावरून त्याच्या दुखणाईत म्हातारे आईने माझघरातून धडपडत त्याच्याजवळ येऊन त्याचे मानेखाली खोगराची वळी घातल्यानंतर त्याच्या हनुवटीला हात लावून तोंडाकडे निहाळून रडता रडता म्हणाली, अरे भगवंतराया, माझ्याकडे डोळे उघडून पहा. राम भटाच्या सांगण्यावरून तुला साडेसातीच्या शनीने पीडा करू नये म्हणून म्या तुला चोरून कणगीतले पल्लो गणकी दाणे नकट्या गुजरास विकून अनेक वेळा मारुतीपुढे ब्राह्मण जपास बसवून सौवाष्ण ब्राह्मणांच्या पंक्तीच्या पंक्तिकिरे उठवल्या. कित्येक वेळा बाळा तुला चोरून परभारा गणभटाचे घरी सत्यनारायणाला प्रसन्न करण्यानिमित्त ब्राह्मणांचे सुखसोहळे पुरविण्याकरिता पैसे खर्च केले आणि त्या मेल्या सत्यनारायणाची गिरडी पाजळली. त्याने आज सकाळी कलेक्टर साहेबाचे मुखी उभे राहून तुला त्याचकडून सोयीसोयीने पट्टी देण्याविषयी मुदत कशी देवविली नाही. अरे मेल्या ठग भटांनो, तुमचा डोला मिरविला. तुम्ही नेहमी मला शनी व सत्यनारायणाच्या थापा देऊन मजपासून तूप पोळ्यांची भोजने व दक्षिणा उपटल्या. अरे तुम्ही मला माझ्या एकुलत्या एक भगवंतरायाच्या जन्मापासून आज दिन पावेतो नवग्रह वगैरेचे धाक दाखवून शेकडो रुपयास बुडवून खाल्ले. आता तुमचे हे सर्व पुण्य कोठे गेले? अरे, तुम्ही मला धर्मामिषे इतके ठकविले की तेवढ्या पैशात मी अशा प्रसंगी माझ्या बच्च्याच्या कित्येक वेळा पट्ट्या वारून माझ्या भगवंतरायाचा गळा मोकळा करून त्यास सुखी केले असते. अरे, तुमच्यातीलच राघू भरारीने प्रथम इंग्रजांस उलटे दोन आणे लिहून देऊन त्यास तळेगावास आणले. तुम्हीच या गोरे गैर माहितगार साहेब लोकास लांड्या लबाड्या सांगून आम्हा माळ्या कुणब्यांस भिकारी केले. आता तुम्हीच आपल्या अंगात एकीचे सोंग आणून इंग्रज लोकांचे नावाने मनगटे तोडीत फिरता. इतकेच नव्हे, परंतु हल्ली माळी कुणबी जसजसे भिकारी होत चालले तसतसे तुम्हास त्यांना पहिल्यासारखे फसवून खाता येईना. म्हणून तुम्ही ब्राह्मण टोपीवाल्यास पाठवून पायात बूट पाटलून व डोईवर सुतक्यासारखे पांढरे रुमाल लावून चोखामेळ्यापैकी झालेल्या ख्रिस्ती भाविकांच्या गोऱ्या घुमट्या तरुण मुलींबरोबर लग्ने लावून भर चावडीसमोर उभे राहून माळ्या कुणब्यांस सांगत फिरता की आमच्या ब्राह्मण पूर्वजांनी जेवढे म्हणून ग्रंथ केले आहेत ते सर्व मतलबी असून बनावट आहेत. त्यात त्यांनी उपस्थित केलेल्या धातूंच्या किंवा दगडांच्या मूर्तीत काही अर्थ नाही. हे सर्व त्यांनी आपल्या पोटासाठी पाखंड उभे केले आहे. त्यांनी नुकताच पलटणीतील परदेशी लोकात सत्यनारायण उपस्थित करून आता इतके तुम्हा सर्व अज्ञानी भोळ्या भाविक माळ्या कुणब्यात नाचवू लागले आहेत ही त्यांची ठगबाजी तुम्हाच कुठून कळणार? यास्तव तुम्ही या गफलती ब्राह्मणांचे ऐकून धातूच्या व दगडांच्या देवाच्या पूजा करू नका. तुम्ही सत्यनारायण करण्याकरिता कर्जबाजारी होऊन ब्राह्मणाचे नादी लागू नका. तुम्ही निराकार परमात्म्याचा शोध करा म्हणजे तुमचे तारण होईल. असो, परंतु तुम्ही आम्हा या भित्र्या माळ्या कुणब्यास उपदेश करीत फिरण्यापेक्षा प्रथम आपल्या जातबांधवांचे आळ्यांनी जाऊन त्यांस सांगावे की तुम्ही आपल्या सर्व बनावट पोथ्या जाळून टाका. माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकऱ्यांस खोटे उपदेश करून आपली पोटे जाळू नका. असा त्यांस वारंवार उपदेश करून त्यांसकडून तसे आचरण करवू लागल्याबरोबर शेतकऱ्यांची सहज खात्री होणार आहे. दुसरे असे की आम्ही जर तुम्हा पाद्र्या ब्राह्मणांचे ऐकून आचरण करावे तर तुमचेच जातवाले सरकारी कामगार येथील गोऱ्या कामगारांच्या नजरा चुकवून भलत्या सलत्या सबबी कटवून आम्हा शेतकऱ्यांच्या मुलाबळांची दशा करून सोडतील. इतक्यात शेतकरी शुद्धीवर येताच आपल्या मातोश्रींच्या गळ्यास मिठी घालून रडू लागला. आता बाकी उरलेले एकंदर सर्व कंगाल, दिन दुबळे, रात्रंदिवस शेती खपून कष्ट करणारे निव्वळ अज्ञानी माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकऱ्यांच्या हल्लीच्या स्थितीविषयी थोडेसे वर्णन करीतो. तिकडे सर्वांनी कृपा करून लक्ष पुरविल्यास त्यांवर मोठे उपकार होतील. बांधव हो, तुम्ही नेहमी स्वतः शोध करून पाहिल्यास तुमची सहज खात्री होईल की एकंदर सर्व लहान मोठ्या खेड्यापाड्यांसहित वाड्यांनी शेतकऱ्याची घरे दोन तीन अथवा चार खणांची कौलारू अथवा छपरी असावयाची. प्रत्येक घरात चुलीच्या कोपऱ्यात लोखंडी उलथणे अथवा खुरपे, लाकडी काथवट व फुंकणी, भाणुशीवर तवा, दुधाचे मडके व खाली आळ्यात रांधणाच्या खापरी तवल्या, शेजारी कोपऱ्यात एखादा थांब्याचा हंडा, परात काशाचा थाळा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुन्या गळक्या तांब्याशेजारी मातीचा मोखा, परळ व जोगल्या असावयाच्या. त्यालगत चार पाच डेऱ्या मडक्यांच्या उतरंडी ज्यात थोडे थोडे साठप्याला खपले, हुलगे, मटकी, तुरीचा कणुरा, शेवया, भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला हुळा, गव्हाच्या ओंब्या, सांडगे, बिबड्या, मीठ, हलकुंडे, धणे, जिरे, मिरी, बोजवार, हिरव्या मिरच्या, कांदे, चिंचेचा गोळा, लसूण, कोथिंबीर असावयाची. त्याचे लगत खाली जमिनीवर काल संध्याकाळी गोडबोल्या भट पेन्शनर सावकाराकडून व दिढीने जुने जोंधळे आणलेले तुराठ्यांच्या पाट्या भरून त्या भिंतीशी लावून एकावर एक रचून ठेवलेल्या असावयाच्या. एके बाजूला वळणीवर गोधड्या, घुंगड्यांची पटकुरे व जुन्या पाण्या लुगड्याचे धड तुकडे, आडवे उभे दंड घालून नेसण्याकरिता तयार केलेले धडपे, भिंतीवर एक लाकडाची मेख ठोकून तिजवर टांगलेल्या चिंध्या चांध्यांच्या बोचक्यावर भुसकट व गौऱ्या वहावयाची जाळी, दिव्याच्या कोनाड्यात तेलाच्या गाडग्याशेजारी फणी, व कुंकाचा करंडा, वरती माळ्यांवर गोवऱ्या व तीन धारी निवडुंगाचे सरपणाशेजारी वैरण नीट रचून ठेवली असावयाची. खाली जमिनीवर कान्या कोपऱ्यांनी कुदळ, कुऱ्हाड, खुरपे, कुळवाची फास, कुळप्याच्या गोल्ल्या, जाते, उखळ, मुसळ व केरसुणी शेजारी थुंकावयाचे गाडगे असावयाचे. दरवाजाबाहेर डावे बाजूला खापरी रांजणाच्या पाणीवर पाणी वहावयाचा डेरा व घागर असून पलीकडे गडगड दगडाची उघडी न्हाणी असावयाची. उजव्या बाजूला बैल वगैरे जनावरे बांधण्याकरिता आढे मेढी टाकून छपरी गोठा केलेला असावयाचा. घरातील सर्व कामकाजाचा चेंधा उपसून पुरुषांच्या पायांवर पाय देऊन दिवसभर शेती कामं उरकू लागणाऱ्या बायकोच्या अंगावर सुताडी धोटा वांड व चोळी, हातात रुपयाचे पोकळ गोठ व ते न मिळाल्यास कथलाचे गोठ, निगळ्यात मासा सवा मासा सोन्याचे मंगळसूत्र, पायाच्या बोटात चटचट वाजणारी काश्याची जोडवी, तोंडभर दातवण, डोळेभर काजळ आणि कपाळभर कुंकू, याशिवाय दुसऱ्या शृंगाराचे नावाने आवळ्या एवढे पूज्य. उघडी नागडी असून अनवाणी सर्व दिवसभर गुराढोरांच्या वळत्या करीत फिरणाऱ्या मुलांच्या एका हातात रुपयाची कडी करून घालण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याऐवजी दोन्ही हातात कथलाची कडी व उजव्या कानात पितळेच्या तारेत खरड्यांच्या बाळ्या, याशिवाय अंगावर दुसऱ्या अलंकाराचे नावाने शिमगा. हिवा वाऱ्यात व उन्हातानात रात्रंदिवस शेती खपणाऱ्या शेतकऱ्याचे कमरेला लुगड्यांचे दशांचा करगोटा, खादीची लंगोटी, टोपीवर फाटकेचे पागोटे, अंगावर साधे पंचे न मिळाल्यास घोंगडी व पायात ठिगळे दिलेला किंवा दोरीने आवळलेल्या जोड्यांशिवाय बाकी सर्व अंग सळसळीत उघडे बंब असल्यामुळे त्याच्याने अतिशय थंडी पावसाळ्यात हंगामशीर शेती मेहनत करवत नाही. त्यातून तो अक्षरशून्य असून त्यास सारासार विचार करण्याची बिलकुल ताकद नसल्यामुळे तो धूर्त भटांच्या उपदेशावरून हरिविजय वगैरे निरर्थक ग्रंथातील भाकड कथेवर विश्वास ठेवून पंढरपूर वगैरे यात्रा, कृष्ण व रामजन्म व सत्यनारायण करून अखेरीस रमुजीकरिता शिमग्यात रात्रंदिवस फुली फुली मारता मारता नाच्या पोराचे तमाशे ऐकण्यामध्ये आपला वेळ थोडा का निरर्थक घालवितो? त्यास मुळापासून विद्या शिकण्याची गोडी नाही व तो निव्वळ अज्ञानी असल्यामुळे त्यास विद्येपासून काय काय फायदे होतात हे शेतकऱ्याच्या प्रत्ययास आणून देण्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी नेहमी गुलामासारखे त्याच्या तावडीत राहावे या इराद्याने शेतकऱ्यांस विद्या देण्याची कडेकोट बंदी केली होती. तशी जरी दुष्टबुद्धी आमचे हल्लीचे सरकार दाखवित नाहीत, तरी त्यांच्या बाहेरील एकंदर सर्व वर्तणुकीवरून असे सिद्ध करिता येईल की शेतकऱ्यांस विद्वान करण्याकरिता विद्या खात्याकडील सरकारी कामगारांचे मनातून खरा कळवळा नाही. कारण आज दिनतागाईत विद्या देण्याच्या निमित्ताने सरकारने लोकल फंडद्वारे शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपये आपल्या घशात सोडले असून त्या ऐवजाच्या मानाप्रमाणे आज पावे तो त्यांच्याने शेतकऱ्यांपैकी एकाला सुद्धा कलेक्टरची जागा चालविण्यापुरती विद्या देण्यात आली नाही. कारण खेड्यापाड्यातील एकंदर सर्व शाळांनी भट ब्राह्मण शिक्षकांचा भरणा, ज्यांची किंमत चिखल मातीचा धंदा करणाऱ्या वेलदार कुंभारांपेक्षा कमी, ज्यांस शेतकऱ्यांच्या नांगराच्या मोठी कोणीकडून धरावयाच्या याविषयी बिलकुल माहिती नसून तोंड पाटीलकी मात्र करणारे आयदी शेतकऱ्यांचे जीवावर लाल पडून आपल्या अंगी आम्ही सर्व मानव प्राण्यात श्रेष्ठ म्हणून गर्वाचा ताठा मिरविणाऱ्या मग्रूर शिक्षकांकडून त्यांच्या पूर्वजांनी सर्वोपरी नीच केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांस शिस्तवार व सोयीची विद्या देववेल तरी कशी? कोठे जेव्हा त्यास शहरगावी चाकऱ्या मिळण्याचे त्राण उरत नाही तेव्हा ते विद्या खात्यातील ब्राह्मण कामगारांचे अर्ज करून खेड्यापाड्यांनी पंतोजीच्या चाकऱ्या करून कशी तरी आपली पोटे जाळीतात. परंतु शेतकऱ्यांचा खेड्यापाड्यांनी शेतावर गुजारा न झाल्यामुळे तेथे उपाशी न मरता परागंदा होऊन मोठमोठ्या शहरांनी पाहिजेल त्या मोल मजुऱ्या करून पोटे भरीत असता त्यातून फारच थोड्या शेतकऱ्यांची मुले काही अंशी नावाला मात्र विद्वान झाली आहेत. तथापि एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण विद्वानांचा युरोपियन गोऱ्या कामगारांवर पगडा पडल्यामुळे ही शेतकऱ्यांची साडेसात तुटपुंजी विद्वान मुले आपल्या इतर अज्ञानी शेतकरी जातबांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्मण कसा करीतात तो सर्व बाहेर उघडकीस आणून सरकारचे कानावर घालण्याविषयी आपल्या गच्च दातखिळी बसून उलट ब्राह्मणांचे जीवलग शाळू सोबती बनून त्यांनी उपस्थित केलेल्या सभांनी त्याबरोबर सरकारच्या नावाने निरर्थक शिमगा करू लागतात. अशी झोंगे जर ब्राह्मणांबरोबर न आणावी तर ते लोक आपल्या पुस्तकांसह वर्तमानपत्रांनी यांच्याविषयी भलत्या सलत्या नालस्त्या छापून यांवर कोणत्या वेळी काय आग पाकडतील. व याशिवाय मामलेदार, शिरस्तेदार, मॅजिस्ट्रेट, इंजिनियर, डॉक्टर, न्यायाधीश वगैरे ब्राह्मण कामगार असून अखेरीस सरकारी रिपोर्टर जरी धर्माने ख्रिस्ती तथापि हाडाचा ब्राह्मण या एकंदर सर्व ब्राह्मण कामगारांचा सरकारी खात्यांनी भरणा असल्या कारणामुळे ते या तुटपुंज्या साडेसातीस आपल्या कचेऱ्यांनी भलत्या एखाद्या सबबीवरून उभे न करिता एखाद्या वेळी त्यांचा डाव साधल्यास त्यांच्या पोटावर पाय देतील. या भयास्तव हे आपल्या मनातून ब्राह्मण कामगारांचे नाव ऐकल्यावर टपटपा लेंड्या गाळीतात. इतकेच नव्हे परंतु कित्येक विद्वान भट ब्राह्मण सोवळ्या आवळ्याचा विधिनिषेध न करिता या साडेसाठी चोंबड्या शूद्र विद्वानांच्या उरावर पाय देऊन विलायतेस जाऊन परत आल्याबरोबर पुन्हा यांच्या समक्ष आपल्या जातीत मिळून वावरत आहेत. तथापि या साडेसात शेळीच्या गळ्यातील गलोल्या आपल्या अज्ञानी आप्तबांधव शेतकऱ्यांसमोर निर्लज्ज होऊन भट ब्राह्मणास आपले घरी उलटे बोलावून त्याच्या हातून नाना प्रकारचे विधी करून त्यांच्या पायाची तीर्थे प्राशन करीतात. या कोडगेपणाला म्हणावे तरी काय. कदाचित सरकारी ब्राह्मण कामगारांचे आश्रया वाचून यांची पोटे भरत नाहीत म्हणून म्हणावे तर गावात थोडी का फुली फुली पोटे भरितात असो. हल्ली शेतकऱ्यांची निहारी शिळ्या तुकड्यांवर लाल चटणीचा गोळा, दुपारी ताज्या भाकरीबरोबर आमटी अथवा सांडग्याचे खळगुट, रात्री निवळ वरणाचे पाण्यात जोंधळ्याच्या अथवा मक्याच्या कण्या, मध्ये कधी गाजरे अथवा रताळी पिकल्यास त्यांच्या वरूवर गुजरा करावा लागतो, तरी त्यास नेहमी वेळच्या वेळी पोटभर भाकरी मिळावयाच्या नाहीत. यास्तव मध्येच एखाद्या वेळी भूक लागल्याबरोबर औत उभे करून हिरव्या सर्व्या आंब्याच्या कैऱ्या, भोकरे, उंबरे, गाभुळल्या चिंचा वगैरे शेताच्या आसपास जो काही खाण्याचा पदार्थ हाती लागेल तो खाऊन त्यावर ढसा ढसा पाणी पिऊन पुन्हा आपले औत हाकावयास जातो व ज्या ज्या वेळी पोटभर भाकरी मिळतात त्या त्यावेळी तो त्या आधाशासारख्या खाता खाता मध्ये कधी पाणी पित नाही. त्यामुळे त्यास सर्व दिवसभर किरमिट, ढेकर वगैरे येऊन मोडशी विकाराने त्यास नाना प्रकारचे रोग होतात व त्याचे शमनार्थ दमडीचा ओवा अथवा सुंठ साखर मिळण्याची भ्रांती. यामुळे हिवतापाच्या आजाराने अखेरीस यमसदनास जावे लागते.